भारती पुणे, मंजुषा गायधनी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय लोक अदालतीचं शनिवारी 13 डिसेंबरला जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन करण्यात येणार आहे. अधिकाधिक पक्षकारांनी या राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी केलं आहे.
लोक अदालत मध्ये वेळेची बचत होते, पैशांची बचत होते, त्वरित निर्णय त्याच दिवशी मिळतो आणि मेंटल हॅरेसमेंट त्यांची वाचते, त्यांचा वकील किंवा इतर सर्व तत्सम गोष्टींवरती होणारा खर्च वाचतो आणि त्वरित निकाल मिळाल्यामुळे आणि त्याच्यावरती अपील नसल्यामुळे तर त्यांना जे अपील करण्यासाठीची जी काही परिश्रम घ्यावे लागतात आणि जो वेळ वाया जातो तर तो सुद्धा वाचणार आहे. आणि समझोत्याने निकाल झालेला असल्यामुळे तर दोन्ही पार्टीजची विन विन पोझिशन असणार आहे. त्याच्यामुळे तडजोड जास्तीत जास्त निकाली केसेस काढण्यासाठी आणि सामंजस्य त्याच्याप्रमाणे सौदार्याचं वातावरण निर्माण करून एक शांततापूर्ण सोसायटी निर्माण करण्यासाठी मी सर्व नागरिकांना अपील करते की त्यांनी 13 डिसेंबर 2025 रोजी जी लोक अदालत होणार आहे त्याच्यामध्ये आपल्या जास्तीत जास्त केसेस ठेवून त्याचा लाभ घ्यावा.
आपली प्रकरणं लोक अदालतीमध्ये तडजोडी करता ठेवण्यासाठी नागरिकांनी संबंधित न्यायालय किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच तालुका विधी सेवा समिती इथं संपर्क साधायचा आहे. तसंच पक्षकार त्यांच्या वकिलांची देखील मदत घेऊ शकतात. द्वितीय आंतरराष्ट्रीय खरेदीदार विक्रेता परिषद पुण्यात गेले 2 दिवस उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील सूक्ष्म आणि लघुउद्योगांना जागतिक बाजारपेठेकडे नेणारी ही परिषद प्रभावी माध्यम ठरेल असा विश्वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आणि भारत सूक्ष्म उद्योग मंच यांच्याद्वारे संयुक्तपणे केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या रॅम्प म्हणजेच सूक्ष्म उद्योग कार्यक्षमता वृद्धी आणि गती योजना या उपक्रमाअंतर्गत ही परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत 16 देशातील 41 परदेशी खरेदीदार तसंच महाराष्ट्रातील 300 अधिक सूक्ष्म आणि लघु उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी झाले. परिषदेदरम्यान 500 अधिक व्यावसायिक बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये उद्योगांमधील सहकार्य, निर्यात वृद्धी, उत्पादन गुणवत्ता, तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि नव्या व्यावसायिक संधींवर सखोल विचारविनिमय झाला. महाराष्ट्रातील उद्योजक आणि परदेशी खरेदीदार यांच्यात 32 सामंजस्य करार करण्यात आले. पुलंना कलेमागील माणूसही महत्वाचा वाटायचा. आस्वादक वृत्तीला कृतीची जोड देत पुलंनी रसिकता जोपासली अशी भावना ग्लोबल पुलोत्सवात मान्यवर वक्त्यांनी आज पुण्यात व्यक्त केली. आस्वादक पुल परिसंवादातून पुलंच्या रसिकत्वाचं दर्शन उपस्थित रसिकांना घडवण्यात आलं. भारतीय दंतचिकित्सा संघटना आणि पुण्यातील औंध इथलं जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या दरम्यान सुलभ आणि उच्च गुणवत्तापूर्ण मुख आरोग्य सेवेकरता एक सामंजस्य करार करण्यात आला असं पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितलं. या भागीदारीतून पुण्यात अत्याधुनिक बहुविशिष्ट दंत रुग्णालय आणि संशोधन केंद्र उभारलं जाणार आहे. या केंद्रात गरजू आणि वंचित रुग्णांसाठी आधुनिक दंत उपचार विनामूल्य उपलब्ध करून दिले जातील. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पुणे विभागातील अकृषी ग्राहकांची 436 कोटी रुपयांची देयकं थकीत आहेत. थकबाकी वसूल करण्यासाठी उपविभागनिहाय पथकं तयार केली असून ग्राहकांनीही वर्तमान वीज देयकासह थकबाकी भरून सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केलं आहे. बाजार समितीच्या प्रश्नांबाबत 18 नोव्हेंबरला पुण्यात राज्यव्यापी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यात व्यापारी परिषदेच्या बैठकीत ठरलेल्या मुद्द्यांचा पाठपुरावा करण्याविषयी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी या परिषदेत चर्चा होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपळे सौदागरमधील क्लाइम्बिंग कॉम्प्लेक्समध्ये नुकतीच IFSC आशियाई अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतानं 7 पदकांची कमाई केली. हवामान. पुणे आणि परिसरात चांगली थंडी जाणवत आहे. आज किमान तापमान 16 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. पुढील काही दिवस तापमान असंच राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.